नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. गोंय कल्याण खात्या वतीन फुडल्या 3 म्हयन्यांत पॅलेटिव्ह केअर स्कीम चालीक लायतले अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. नुस्तेमारी खात्या वतीन पारंपारीक नुस्तेमारांक नुस्तें सुकोवपाक कोळवा वाठारांत खात्याची माती भाड्यान दिवपाची येवजण चालीक लायल्या. लोकांक भलायकी विशीं माहिती दिवन देखरेख दवरपा खातीर गोंय वैजकी महाविद्यालय AIF चडणुकेंत हाडटले अशी भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगलां. कला आनी संस्कृती संचालनालया वतीन अंदू वर्सा सावन कलावृद्धी पुरस्कार दितले अशी घोषणा मंत्री गोविंद गावडे हांणी केल्या. आतां पुराय खबरो. गोंय समाज कल्याण खात्या वतीन फुडल्या 3 म्हयन्यांत पॅलेटिव्ह केअर स्कीम चालीक लायतले अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. हे येवजणेवरवी वेगवेगळ्या दुयेंसांनी बाधीत बॅड रिडन मनशांची सेवा करपी बिगर सरकारी संघटणेक सरकार वर्सुकी 30 लाख रुपया इतकी अर्थिक मदत दितले. सुरवेक 500 एनजीओक ह्या येवजणेचो लाव दितले अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. दुयेंतीचे हाल जावचे न्ही म्हणून ही येवजण सरकार चालीक लायता अशें मंत्री फळदेसाय हांणी सांगलां. मंत्री फळदेसाय हांच्या हजेरींत आयज एनजीओ तशेंच दिव्यांग व्यक्ती खातीर काम करपी शाळा आनी आस्थापनांक 12 व्हीलचेअर एक्सिबल रिक्षा दिवपाची कार्यावळ परवरी मंत्रालयांत जाली. SBI फाउंडेशना वतीन CSR माध्यमांतल्यान ह्यो रिक्षा भेटयल्यात. गोवा मायल्स वरवीं दिव्यांग व्यक्तींक अशा पद्दतीच्यो रिक्षा चलोवपाक दिवन तांकां रोजगार दिवपाचो हेत समाज कल्याण खात्यान दवरला अशी माहिती मंत्री फळदेसाय हांणी दिली. तशेंच समाज कल्याण खात्यावरवीं राबोवपी वेगवेगळ्या शिश्यवृत्ती येवजण्यांचो लाव चडांत चड विद्यार्थ्यांक मेळचो म्हण आयज सगळ्या तालुक्यांतल्या ADI कडेन खासा बसका घेवन आदेश दिला अशी माहिती मंत्री फळदेसाय हांणी दिल्या. हे येवजणेचो लाव चड विद्यार्थी घेनात अशें समाज कल्याण खात्याच्या नदरेक आयलां. ताका लागून चवथी उपरांत ह्या येवजण्याविशीं जागृताय करतले अशी माहिती तांणी हे वेळार उलयतना दिली. नुस्तेमारी खात्या वतीन पारंपारीक नुस्तेमारांक नुस्तें सुकोवपाक कोळवा वाठारांत खात्याची माती भाड्यान दिवपाच्या येवजणेची अंमलबजावणी केल्या. हे येवजणेंत पारंपारीक नुस्तेमारांक नुस्तें सुकोवपाक एका प्लॅटफॉर्मा खातीर वर्साक 1000 रुपया भाडे आकारतात. अर्जदारांक सुरक्षा रक्कम म्हण एका प्लॅटफॉर्माक 100 रुपया भरचे पडटले. नुस्तें सुकोवपाचे वट्ट 30 प्लॅटफॉर्म आसात. हे येवजणेचो लाव घेवपाक इच्छूक आशिल्ल्या नुस्तेमारांनी विहीत नमुन्यांतले अर्ज मेळोवपा खातीर कोलवाच्या नुस्तेमारी प्रकल्पाच्या उपकार्यालयाक भेट दिवची अशें दाळवणदारांनी कळीत केला. विहीत नमुन्यांतले पुराय भरिल्ले अर्ज स्विकारपाची निमणी तारीख 15 सप्टेंबर 2024 इतली आसा. लोकांक भलायकी विशीं माहिती दिवन देखरेख दवरपा खातीर गोंय वैजकी महाविद्यालय AIF लॉन्च करतले. ह्या एपावरवी लोकांक रगत चाचणेच्या अहवालांची माहिती मेळटली आनी हे खातीर कसली उपाय येवजण गरजेची हांची माहिती हो एप दितलो अशी माहिती भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी दिली. गोंयांत टॅलिमेडिसीन सेवा दिवपा खातीर गोंय वैजकी महाविद्यालय हो AIF काडटले. हो प्रयोग करपी गोंय हे पयले राज्य आसा. हो एप तुमच्या मोबायलाचेर डावनलोड करून ह्या एपाचेर तुमचो रगत तपासणीचो अहवाल अपलोड करचो आनी तुमकां दुयेंस कसले आसा ते ह्या एपावरवी कळटले अशी माहिती मंत्र्यांनी दिली. हो एप एकदम अचूक आसा. तुमी भलायके विशीं कसलोय अहवाल ह्या एपात घालात हो एप तुमचे कुडींत कितें चल्लां हाचें स्पश्ट चित्र दितलो आनी हाचेर उपाय येवजण करपा खातीर तुमचें मार्गदर्शन करतलो. ह्या एपाचो वापर फुकट आसतलो आनी हे खातीर बेगीनूच कबलात जातली अशें मंत्री राणे हांणी मुखार सांगले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज राष्ट्रपती भवनांत नामनेच्या विज्ञानिकांक 2024 वर्सा खातीरचे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार भेटयले. प्राध्यापक गोविंदराजन पद्मनाभन हांकां विज्ञान रत्न 2024 ह्या पुरस्कारान राष्ट्रपतींनी भोवमानीत केले. शेती विज्ञान मळार विज्ञान श्री पुरस्कार डॉ आनंद रामकृष्णन हांकां भेटयलो. परमाणू उर्जा मळार हो पुरस्कार बाबा परमाणू संशोधन केंद्र मुंबयचे डॉ अवेशकुमार त्यागी हांकां भेटयलो. जाल्यार जैव विज्ञान मळार विज्ञान श्री पुरस्कार पुणेच्या भारतीय विज्ञान शिक्षण संशोधन संस्थेचे प्राध्यापक जयंत बालचंद्र उडगांवकर हांकां भेटयलो. पावसाळ्यांत जळारा पसून जावपी दुयेंसां मदीं वाड जाता हे विशींच्यो नियाळ बसका बार्देश उपजिल्हाधिकारी कबीर शिरगांवकार हांचे अध्यक्षते खाला जाली. हे बसकेक म्हापशे नागरीक भलायकी केंद्राचे डॉ दिनेश परब हांचे वांगडा म्हालांतल्या सगळ्या 7 मुळाव्या भलायकी केंद्रांचे भलायकी अधिकारी आनी हेर पदाधिकारी हजर आशिल्ले. खुपशे लोक भलायकी केंद्राक विश्वासात घेनासतना जळारांक धावणावन घालचे खातीर भायले भायर फॉगिंग मशिनावरवी धुंवर मारतात. ताका लागून जळारांचे पैदासीचेर नियंत्रण येताच अशें ना. योग्य तरेन फवारणी केली ना जाल्यार जळारां फकत आपली सुवात बदलतात. अशा वेळार लोकांनी मार्गदर्शक तत्वां पाळप गरजेचे आसा. ह्या मुद्द्याचेर भलायकी अधिकाऱ्यांनी लक्ष ओडले. इतले मजगतीं एप्रील ते जुलय ह्या चार म्हयन्यांत म्हापशे नागरी भलायकी केंद्रांत डेंग्यूचे 27 दुयेंती सापडल्यात. कांदोळे मुळावे भलायकी केंद्रांत 19, पर्वरी भलायकी केंद्रांत 8, शिवोली भलायकी केंद्रांत 5 जाल्यार कोलवाळ भलायकी केंद्रांत डेंग्यूचे 3 दुयेंती सापडल्यात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात. कला आणि संस्कृती संचालनालया वतीन अंदू वर्सा सावन कला वृद्धी पुरस्कार दितले अशी घोषणा कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हांणी केल्या. 25,000 शाल, श्रीफळ, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असतले जाल्यार 41-59 पिरायेची मर्यादा संबंधित कलाकारांक लागू असतली. युवा सृजन पुरस्कार फावो जाल्ल्या कलाकारांक हो पुरस्कार दिवचे नात असे मंत्री गावडे हांणी ह्या वेळार स्पष्ट केलां. मरण आयिल्ल्या कलाकारांक हो पुरस्कार दिवचे नात, मात कलाकाराचे नाव जर निवड समितीन तो हयात असतना निवड केल्ले आसत जाल्यार त्या कलाकाराक हो पुरस्कार दितले अशें मंत्री गोविंद गावडे हांणी स्पष्ट केलां. कला आनी संस्कृती खात्या वतीन दिवपी वेगवेगळ्या पुरस्कारां खातीर अर्ज करपाक आयच्यान सुरू जाता. ही मुजत एका म्हयन्या मेरेन आसतली. हे अर्ज राजीव गांधी कला मंदिरांत तशेंच सगळ्या रवींद्र भवनांत उपलब्ध आसात अशी माहिती मंत्री गावडे हांणी दिल्या. परिक्रमा शुन्य पुज्य 7 महोत्सव अंदू 1 आनी 2 फेब्रुवारीक मडगांवां रवींद्र भवनांत जातलो अशी माहिती कला आनी संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हांणी दिल्या. ह्या महोत्सवांत डॉ माधवी सरदेसाय युवा शिक्षक पुरस्कार दितले तशेंच परिक्रमा पुस्तिकेचे प्रकाशनूय जातलें. वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा तशेंच विचार मंथन करून तातूंतल्यान मेळपी माहितीचें लेखी आनी डिजिटल माध्यमांतल्यान दस्तावेज स्वरुपांत जतन परिक्रमाची टीम करता अशी माहिती प्राचार्य भूषण भावे हांणी दिल्या. संशोधनात्मक अभ्यासाचे लेखन कशें करप हे विशीं 31 ऑगस्टाक मार्गदर्शन शिबीर आयोजीत केलां अशी माहिती तांणी दिल्या. ह्या पत्रकार परिशदेक परिक्रमा महोत्सवाचे समन्वयक युगांक नायक तशेंच मडगांव रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालोक हाजीर आशिल्ले. वास्कोच्या ओरुळे वाठारांतल्या तळ्याचे सैमीक रूप राखून दवरपाचो आपलो यत्न आसा आनी तातूंत कोणेच आडमेळे हाडपाचो यत्न करचो न्हय अशें वास्कोचो आमदार दाजी साळकर हांणी म्हळां. फाटली 50 वर्सां लोकांनी शेत करपाचें सोडून दिलां. झाडां वाडिल्ल्यान पळोवपाक तें वायट दिसता. त्या सुवातेची पर्यटनाचे नदरेंतल्यान उदरगत जावची म्हूण पयलेच फावट पुराय तळे नितळ केलां. सरकारान ती सुवात ओलसाळ जमीन म्हळ्यारूच वेटलँड म्हणून सुगूर करपा खातीर पावलां उभारल्यांत. शेतकाऱ्यांनी आपणाली मतां सरकारा कडेन मांडची पूण ते तळे पुरोवपाक आपूण कसोच दिवचो ना अशें आमदार दाजी साळकार हांणी मुखार सांगलां. बक्षी बहादूर जिवबादादा केरकर यांचे चरित्र ह्या पुस्तकाच्या 2 खंडांचे पुनर्मुद्रित प्रकाशन बिहारचे राज्यपाल राजेंद्र आरलेकार हांचे हस्तुकीं फाल्यां जातले. पेडणेच्या सरकारी महाविद्यालयांत ही कार्यावळ आयोजित केल्या. पत्रकार परेश प्रभू हांणी हे ग्रंथ संपादित केल्यात. जिवबादादा केरकर हांच्या चरित्राची मूळ बरपावळ नरहर व्यंकाजी राज्याध्यक्ष हांची आसा. मराठी अकादमीच्या पेडणे फाट्यान ही कार्यावळ घडोवन हाडल्या. हे कार्यावळीक संत सोयरोबानाथ आंबे शासकीय महाविद्यालयाच्यो प्राचार्य प्रवीणा केरकर, पुस्तकाचे संपादक परेश प्रभू, मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत आदी मानेस हजीर रावतले. दयानंद बानोडकर स्मृती फुटबॉल सर्तींत पयलेच खेपे ऑस्ट्रेलिया आनी अर्जेंटिना ह्या देशातले क्लब खेळटले. सर्तीची दुसरी आवृत्ती 24 ऑगस्ट सावन सुरू जातली अशी माहिती खेळा मंत्री गोविंद गावडे हांणी दिली. पर्वरी काल पत्रकार परिशद जाली. ह्या वेळार मंत्री गावडे उलयताले. ह्या वेळार गोंय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष कायतान फर्नांडीस, उपाध्यक्ष जोनाथन डिसोजा उपस्थित आशिल्ले. गोंयच्या फुटबॉल इतिहासांत पयलेच खेपे 2 विदेशी क्लब गोंयचे सर्तींत खेळटले. हातूंत ऑस्ट्रेलियन लिगेंतलो 67 वर्सां पोरण जुनो ब्रिस्बेन रॉर आनी अर्जेंटिना लिगेंतलो डिपोर्टिया डिफेन्सिया वाय जस्टिसिया हांचो आस्पाव आसा. ह्या 2 क्लबांखेरीत इंडियन सुपर लिगेंतले एफसी गोवा, ओडिशा एफसी, चेन्नयन एफसी, आय लिगेंतल्या चर्चिल ब्रदर्स, धेंपो क्लब आदी पंगडांचो आस्पाव आसा. आनी खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. गोंय कल्याण खात्या वतीन फुडल्या 3 म्हयन्यांत पॅलेटिव्ह केअर स्कीम चालीक लायतले अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. नुस्तेमारी खात्या वतीन पारंपारीक नुस्तेमारांक नुस्तें सुकोवपाक कोलवा वाठारांत खात्याची माती भाड्यान दिवपाची येवजण चालीक लायल्या. लोकांक भलायकी विशीं म्हायती दिवन देखरेख दवरपा खातीर गोंय वैजकी महाविद्यालय AIF चडणुकेंत हाडटले अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगलां. आनी कला आनी संस्कृती संचालनालया वतीन अंदू वर्सा सावन कला वृद्धी पुरस्कार दितले अशी घोशणा मंत्री गोविंद गावडे हांणी दिल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.